Book 2
42
Бечалис
Бечалис
Екскурсия по городу
Шахратил фер фатка
Шахратил фер фатка
Рынок работает по воскресеньям?
Равивари базар чалу асто ка?
रविवारी बाजार चालू असतो का?
Ярмарка работает по понедельникам.
सोमवारी जत्रा चालू असते का?
सोमवारी जत्रा चालू असते का?
Выставка работает по вторникам.
मंगळवारी प्रदर्शन चालू असते का?
मंगळवारी प्रदर्शन चालू असते का?
Зоопарк работает в среду.
बुधवारी प्राणी संग्रहालय उघडे असते का?
बुधवारी प्राणी संग्रहालय उघडे असते का?
Музей по четвергам открыт?
वस्तू संग्रहालय गुरुवारी उघडे असते का?
वस्तू संग्रहालय गुरुवारी उघडे असते का?
Галерея открыта по пятницам.
चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का?
चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का?
Фотографировать можно?
इथे छायाचित्र घेण्याची परवानगी आहे का?
इथे छायाचित्र घेण्याची परवानगी आहे का?
Вход платный?
प्रवेश शुल्क भरावा लागतो का?
प्रवेश शुल्क भरावा लागतो का?
Сколько стоит вход?
प्रवेश शुल्क किती आहे?
प्रवेश शुल्क किती आहे?
Для групп есть скидка?
समूहांसाठी सूट आहे का?
समूहांसाठी सूट आहे का?
Для детей есть скидка?
मुलांसाठी सूट आहे का?
मुलांसाठी सूट आहे का?
Для студентов есть скидка?
विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का?
विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का?
Что это за здание?
ती इमारत कोणती आहे?
ती इमारत कोणती आहे?
Сколько этому зданию лет?
ही इमारत किती जुनी आहे?
ही इमारत किती जुनी आहे?
Кто построил это здание?
ही इमारत कोणी बांधली?
ही इमारत कोणी बांधली?
Я интересуюсь архитектурой.
मला वास्तुकलेत रुची आहे.
मला वास्तुकलेत रुची आहे.
Я интересуюсь искусством.
मला कलेत रुची आहे.
मला कलेत रुची आहे.
Я интересуюсь живописью.
मला चित्रकलेत रुची आहे.
मला चित्रकलेत रुची आहे.